कपारी झरे वाहती दुरून दिसतय दूध पडे हुई श्रावण महिन्यात
असं वाटत दिल पण रावा जवळे माझ्या या नगरे हुई श्रावण महिन्यात हे सनेचा संग
पक्षी उडू आकाशी ढगा ढगातून नाचूया हुई श्रावण महिन्यात
चोची मध्ये चोच घालून अमृतातले वेचूया हुई श्रावण महिन्यात
ओढ्याच पाणी जाऊन नदीला मिळतया ओढ्याच पाणी जाऊन नदीला मिळतया नदीला मिळतया न इथंच दोघांच जुळतया नदीला मिळतया न इथंच दोघांच जुळतया अग श्रावण महिन्यात तळ्यात फुलल्या कमळा भवती भुंग्याचा चावे पिंगा हुई श्रावण महिन्यात
तुझ्या भोवती लिहिये फिरते वाजीव सने श्रीरंगा हुई श्रावण महिन्यात धरती मातेला
अशी तर